आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महाकुंभ मेळ्याची समाप्ती. 66 कोटींहून अधिक भाविकांचं पवित्र संगमावर स्नान. 2027 होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी फरार आरोपीचा शोध सुरू. वैनगंगा नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू आणि चॅम्पियन्स करंडकमध्ये अफगाणिस्तानचा इंग्लंडवर विजय. आता सविस्तर बातम्या. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथे महाकुंभ मेळा काल समाप्त झाला. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या या महाकुंभामध्ये 66 कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमावर स्नान केलं. भारतीय वायुदलानं घाटांवर पुष्पवृष्टी करून भाविकांना संस्मरणीय आनंद दिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व भाविक संत आणि कल्पवासी यांना शुभेच्छा दिल्या. भाविकांनी संपूर्ण जगाला राष्ट्रीय एकता आणि समर्पणाचा संदेश दिला असल्याचं ते म्हणाले. महाकुंभ 2025 हा इतिहासातील आध्यात्मिकता आणि मानवी संमेलनाचं एक सर्वात मोठं केंद्र ठरला. महाकुंभ पर्वात देशाचे सांस्कृतिक बंध दृढ करण्यात प्रसारभारतीयनं महत्वाची भूमिका बजावली असल्याचं प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांनी म्हटलं आहे. या पर्वाचे सर्व 48 दिवस चाललेल्या कुंभवाणी वाहिनीमार्फत आकाशवाणीनं कोट्यवधी लोकांशी संपर्क साधला. देशाची सार्वजनिक प्रसारण व्यवस्था म्हणून आकाशवाणीनं या उत्सवात चोख कामगिरी बजावली असं प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी सांगितलं. तर कुंभवाणीमार्फत कमीत कमी वेळात अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या आकाशवाणीच्या कामगिरीबद्दल महासंचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनीही प्रशंसा केली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं 2027 होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभमेळा प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. हा सिंहस्थ कुंभ डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन करावं असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात काल फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. नाशिक त्र्यंबक रस्ता 24 मीटर वाढवणं, रस्त्याच्या कडेला तंबू गावं उभारणं, नाशिक शहरातील रस्त्यांची कामं, गोदाकाठी रस्ता तयार करण्याची शक्यता, आसपासच्या धार्मिक स्थळांसाठी मार्गिका तयार करण्यावर या बैठकीत विचार करण्यात आला. राज्यातल्या दिव्यांग युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी युथ फॉर जॉब्स संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातल्या दिव्यांग युवकांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. नोंदणीकृत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी आगामी 5 वर्षात युडीआयडी देण्यात येणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. युथ फॉर जॉब्स ही संस्था प्राथमिक टप्प्यात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शासनास सहकार्य करणार आहे. दिव्यांगांना केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान, त्यांची जिद्द, त्याग, धाडस राष्ट्र कधीही विसरू शकत नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली. रत्नागिरी आणि नाशिकमधल्या भगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहण्यासाठी विविध उपक्रम आयोजित करण्यात आले. पंढरपूर इथल्या सावरकर प्रेमी मंडळाच्या वतीनं 4 दिवस व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं होतं. सावरकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मंडळाचे अध्यक्ष मोहन मंगळवेढेकर यांनी पुष्पहार घालून अभिवादन केलं. पुण्यात स्वारगेट बस स्थानकात एका बसमध्ये मंगळवारी पहाटे एका तरुणीवर बलात्कार झाला. या प्रकरणातल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांची 8 पथकं कार्यरत आहेत. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची सूचना राज्य सरकारनं पोलिसांना दिली आहे. स्थानक प्रमुख आणि आगार व्यवस्थापकांची विभागीय चौकशी करण्याचे तसंच स्वारगेट स्थानकावरचे रक्षक बदलण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाशिवरात्रीचा सण काल राज्यात सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व मंदिरं आकर्षक रोषणाई आणि फुलांच्या सजावटीनं सजली होती. भजन, कीर्तन, पूजा, महाअभिषेक असे विविध धार्मिक कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जत्रा भरल्या होत्या. त्याविषयीचा हा वृत्तांत.
हर बोला हर हर महादेव बम बम बोलेच्या गर्जनाने सर्व शिवमंदिरे दुमदुमून गेली होती. भगवान शंकराच्या एकंदर 12 ज्योतिर्लिंगांपैकी पुण्याजवळ भीमाशंकर, नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर, वेरूळचं घृष्णेश्वर, हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ आणि बीड जिल्ह्यातल्या परळी इथलं वैजनाथ अशी 5 ज्योतिर्लिंग राज्यात आहेत. पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भीमाशंकर इथं महाशिवरात्रीनिमित्त लाखो भाविकांनी हजेरी लावली. मंदिराचा गाभारा आणि परिसर रंगेबेरंगी फुलांनी सजवण्यात आला होता. विद्युत रोषणाईनं मंदिर उजळून निघालं होतं. जेजुरीच्या खंडोबागडावरील शिवलिंग भाविकांना देवदर्शनासाठी खुलं करण्यात आलं होतं. औंढा नागनाथ इथं भगवान शिव आणि पार्वती यांच्या विवाहाचा दिवस असलेल्या महाशिवरात्रीनिमित्त आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी अभिनय गोयल यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली. नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरासह नाशिकच्या शिवमंदिरांमध्ये मोठी गर्दी झाली होती. श्री त्र्यंबकेश्वर इथं दर्शन निःशुल्क केल्यामुळे राज्यभरातून भाविक दाखल झाले होते. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या परळी नगरीत यात्रा महोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती. लातूरमध्ये मध्यरात्री गवळी समाजाचा दुग्धाभिषेक झाल्यानंतर भक्तांनी हर हर महादेवचा गजर करत श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं. नांदेड जिल्ह्यातील नागराधाम मंदिरात मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विविध भागातील भाविक आले होते. सिंधुदुर्ग इथल्या श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. कुणकेश्वराच्या भेटीसाठी 9 देवस्वाऱ्या येणार आहेत. यात देवगड जामसंडेची दीर्वा देवी ही 12 वर्षांनी कुणकेश्वराच्या भेटीला येत असल्यानं देवस्वारीच्या पारंपरिक मार्गावर तारामुंबरी खाडीवर होड्यांचा सेतू उभारण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र रेणावी इथं महाशिवरात्रीनिमित्त भक्त निवासाचं उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते करण्यात आलं. झारखंडमध्ये 12 ज्योतिर्लिंगांपैकी देवघर इथल्या बाबा वैद्यनाथ धाममध्ये भगवान शिवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण देवघर शहराला रोषणाई आणि सजावट करण्यात आली होती. श्रीलंकेतल्या पंच ईश्वरम मंदिरामध्ये महाशिवरात्री साजरी करण्यात आली. श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमार दिसानायके यांनी श्रीलंकेतल्या हिंदू समुदायाला महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या. अहिल्यानगर, धुळे, रत्नागिरी, बीड, गडचिरोली, नागपूर आदी जिल्ह्यातील शिवमंदिरात मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला. आकाशवाणी बातम्यांसाठी आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांसह प्रशांत जाधव, पुणे.
मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. मराठी भाषेच्या गौरवार्थ तसंच भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ आज मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथं पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात देखील मराठी भाषा गौरव दिनाच्या अनुषंगानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात ग्रामदरबार अंतर्गत एक दिवस गावकऱ्यांसोबत हा उपक्रम होणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि सेवा ग्रामस्थांच्या दारी पोहोचवण्यासाठी हा उपक्रम असल्याचं विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी सांगितलं. विभागाच्या 8 जिल्ह्यातल्या 76 तालुक्यात प्रत्येकी एका गावात उद्यापासून या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. तुळजाभवानी मंदिराच्या पुरातत्व खात्याने केलेल्या संरचनात्मक परीक्षणाचा अहवाल प्राप्त झाला आहे. मंदिराचं प्राचीन शिखर चुना आणि जुन्या विटांपासून तयार करण्यात आलं आहे. त्यावर नंतरच्या काळात 2.5 फूट जाडीचं सिमेंट, कॉन्क्रीट आणि दगडाचं आवरण दिल्यामुळे 2 दगडी शिळांना तडे गेले असा निष्कर्ष पुरातत्व विभागानं काढला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 3 सख्ख्या बहिणींचा वैनगंगा नदीत काल बुडून मृत्यू झाला. या तिघीजणी गडचिरोली जिल्ह्यातल्या मार्कंडेश्वर इथं जात असताना व्याहाड गावाजवळ वैनगंगा नदीच्या पात्रात आंघोळ करण्यासाठी उतरल्या. यापैकी लहान बहीण पाण्याच्या प्रवाहात वाहू लागल्यानंतर तिला वाचवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला. यामध्ये 3 बहिणींचा बुडून मृत्यू झाला. गडचिरोलीमध्ये मार्कंडादेव इथं महाशिवरात्रीच्या यात्रेला आलेल्या एका युवकाचा आंघोळ करत असताना वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला. क्रिकेट. आयसीसी पुरुषांच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं अफगाणिस्ताननं इंग्लंडवर 8 धावांनी विजय मिळवला. विजयासाठी 326 धावांचं आव्हान पेलताना इंग्लंडचा संघ शेवटच्या चेंडूपर्यंत सर्व बाद 317 धावा करू शकला. अफगाणिस्तानच्या इब्राहिम झदरान यानं या स्पर्धेतल्या विक्रमी 177 धावा केल्या. स्पर्धेत अद्याप खातं उघडू न शकलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील अंतिम सामना आज रावळपिंडी इथं होणार आहे. हवामान. राज्यात आज हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभ मेळ्याची समाप्ती. 66 कोटींहून अधिक भाविकांचं पवित्र संगमावर स्नान. 2027 होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्राधिकरण तयार करण्याचे निर्देश. पुणे स्वारगेट बलात्कार प्रकरणी फरार आरोपीचा शोध सुरू. वैनगंगा नदीत बुडून 4 जणांचा मृत्यू आणि चॅम्पियन्स करंडकमध्ये अफगाणिस्तानचा इंग्लंडवर विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.